नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. 288 मतदारसंघांमध्ये एकंदर 7,066 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, तर कोकणात उमेदवारांची संख्या अतिशय मर्यादित आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 140 उमेदवार, तर महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच 5 उमेदवार रिंगणात आहेत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची भूमिका आज स्पष्ट केली. त्यांचे उमेदवार केज, परतूर, फुलंब्री, बीड, हिंगोली, पाथरी आणि हदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तर भोकरदन, गंगापूर, कळमनुरी, गंगाखेड, जिंतूर आणि औसा या मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडण्याची मोहीम राबवणार आहेत. काही मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्याची भूमिकाही घेतली जाईल, असं त्यांनी सांगितलं. भाजपाचे 99% बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू, असा इशारा त्यांनी दिला. आज भाऊबीज, दिवाळीचा शेवटचा दिवस. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सणामुळे भावा बहिणींमधलं प्रेम अधिक घट्ट होईल, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 25 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. भारतानं तब्बल 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे, तर सन 2000 नंतर पहिल्यांदा देशात झालेल्या कसोटी मालिकेतला एकही सामना भारतानं जिंकलेला नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.